बसले नाही दिव्य सदा भाळी सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली सुमना हुनी तू कुसुम कोमला राम प्रभु तुझ पति लाभला वनवासाची चौदा वर्षे पतिव्रते भोगिली सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली विजनवासी राम प्रभु ते सुखन लाभले सहवासाते वनवासात ही लंके माजी वनवासी राहिली सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली शेवट झाला दुष्ट रिपुंचा कलंक उरला तुझ पर घरता म्हणून शुद्धते शुद्धीसाठी अग्निचिता स्पर्शिली सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली राम राज्ये अयोध्येवर भाग्य अडखळे उंबर छावर लोक राधने साठी प्रभुने तुझलाही त्यागिली सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली रामायण तुझ दिगंत कीर्ती रामायण तुझ दिगंत कीर्ती सोशिले तू पावन मूर्ती भूमि सुता तू दिव्य जयंती धरणी में रक्षिली सती तू दिव्य रूप मैथिली सती तू दिव्य रूप मैथिली।